येशूचे शिष्य लोकांना येशू विषयी सांगत होते. त्याच्या विषयीची बातमी दूरवरच्या देशात पसरत गेली. त्या सर्व देशांमध्ये रोमी सरकारचे शासन होते. रोमी सरकार येशूच्या शिष्यांचा छळ करीत होते व पुष्कळांना रोमी सरकारने मारून सुद्धा टाकले होते. त्यांच्यापैकी योहान नावाच्या शिष्याला हद्दपारीची शिक्षा दिल्या गेली. तो समुद्रावरील एका बेटावर राहत होता. तेथे योहानाला दर्शन झाले. त्यात त्याने आधीचे आकाश व पृथ्वी ही नाश पावलेले व त्याऐवजी एक नवे आकाश व नवी पृथ्वी पाहिली आणि स्वर्गातून एक अतिशय सुंदर शहर उतरले. त्या शहरात मंदिर नव्हते, कारण देव स्वतः त्याचे मंदिर होता. नंतर योहानाने एक आवाज ऐकला, पहा, देव स्वतः मनुष्यामध्ये राहणार आहे. जो शेवटपर्यंत टिकून राहील तो सर्व काळ माझ्या बरोबर राहील. तेथे मरण असणार नाही आणि दुःखही असणार नाही. आणखी त्याने पाहिले की त्या शहरात एक नदी होती. त्या नदीच्या दोन्ही बाजूस जीवनाचे झाड होते व त्याने आवाज ऐकला की ज्यांच्या वाईट कामांची क्षमा झाली ते धन्य आहेत. त्यांचा प्रवेश त्या शहरात होईल आणि ते जीवनाच्या झाडाचे फळ खातील. आणखी असे म्हणाला की या, जो ताहनेला असेल त्याने यावे व त्या नदीचे पाणी विनामूल्य प्यावे. मी येशू आहे जो पहिल्यापासून होतो व पुढेही राहणार. मी लवकर येईन आणि प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे करीन. ह्या दर्शनाने देवाने त्याच्या लोकांना आणि योहानाला उत्साहित केले.